इथं सिद्धार्थ भाऊ बनसोडे फक्त नावच चालतंय र. विरोधकांना फोडू न घाम पहिल्याच इंद्रित केलं या काम. विरोधकांना फोडू न घाम पहिल्याच इंद्रित केलं या काम. सारीच जनता बघा हो आता एकच बोलतेय र. ये सारीच जनता बघा हो आता एकच बोलतेय र. इथं सिद्धार्थ भाऊ बनसोडे फक्त नावच चालतंय र. इथं सिद्धार्थ भाऊ बनसोडे फक्त नावच चालतंय र. नाही तर ठासून आलाय जनतेनं या दिलं या प्रेम करण्यासाठी समाज सेवा आणि जनहिताचे काम. हा ठासून नाही तर ठासून आलाय जनतेनं या दिलं या प्रेम करण्यासाठी समाज सेवा आणि जनहिताचे काम. आमच्या विजयाची ही पताका जगनी डुलते र. आमच्या विजयाची ही पताका जगनी डुलते र. इथं सिद्धार्थ भाऊ बनसोडे फक्त नावच चालतंय र. इथं सिद्धार्थ भाऊ बनसोडे फक्त नावच चालतंय र. त्यांच्या पाठी मास्टर माईंड अण्णा साहेब आहेत उभे म्हणून त्यांनी विरोधकांचे बघाव मोडून टाकलेत खुबे. हा त्यांच्या पाठी मास्टर माईंड अण्णा साहेब आहेत उभे म्हणून त्यांनी विरोधकांचे बघाव मोडून टाकलेत खुबे. आता हे 100% विकासाचे द्वार खुलते र. आता हे 100% विकासाचे द्वार खुलते र. इथं सिद्धार्थ भाऊ बनसोडे फक्त नावच चालतंय र. इथं सिद्धार्थ भाऊ बनसोडे फक्त नावच चालतंय र. नाकावर ठिचून काढलंय शीट करून साऱ्यांच्या पत्त्या गुल. सिद्धार्थ भाऊ बनसोडे बघाने आता ठरलाय पावरफुल. ये नाकावर ठिचून काढलंय शीट गेल्यात साऱ्यांच्या पत्त्या गुल. सिद्धार्थ भाऊ बनसोडे बघाने आता ठरलाय पावरफुल. गुलाला चिमुन्ना उधळण पाहून मन साऱ्यांचं फुलतंय र. गुलाला चिमुन्ना उधळण पाहून मन साऱ्यांचं फुलतंय र. इथं सिद्धार्थ भाऊ बनसोडे फक्त नावच चालतंय र. इथं सिद्धार्थ भाऊ बनसोडे फक्त नावच चालतंय र.